चित्र नम्बर 16 आठ चित्र ले सुए येसुन न्याब्रे बालाव जाजक येर व गोल हे पापमय येसुन मुन्टर सत्य परमेश्वर्य बारे शिक्षा बिर नाभ संसार फुक मुनुट पापी ख अले पाप छुटकारा पाजीमा धाने डार यको हे मुन्टे ठौ पाप स्वीकार येर अले पश्चाप येर गुली मुन्टे ठ पापी ख धाने माने मय अले परमेश्वर थ ल्याम वो मध्य यक्व थे धार्मिक विद्वान व गुरु टख चित्र नंबर 17 ठो चित्र ले सो येसुया समय ले अपराधी खल मुन्तरा ठरे यानी सिंह क्रूस डेगाने झुनिया सेव निम्डु रोमी सिपाही टसे येसु ट न लाट उठी नगी तार अले ढसे गा क्रूस है झुनेर मुनु टे पाप्य लागि येसु न ठुजा दुख कष्ट सहेर परमेश्वर बुवान ढार येसु ख्रिस्ट या क्रूस या मृत्यु द को मुन्टे या पाप्य लागि बलिदान ख अध्य जेने झिसा डुने नोर नसे थौ पाप्य पश्चाताप यर ढासा अले येसु त विश्वास या वो पाप्य लन ल्यावर ढासा व झु पाप त क्षमा ये छु छ थ पापी ख धाने स्वीकार यार छु छ ठौ पाप क्षमा जिमा धाने इच्छा या चुना डुरा परमेश्वर न ठौ बचने ढाउ खटेर विश्वास यो व झु मुक्तिदाता ख छा ढासा झिसा खना कि ठो फुक खटेर व झुवे लागि यर
चित्र नम्बर 18 ठ चित्र न धाई कि येसु सिया क्रुसे सिउ ख उया चेला से उया लास त लोया चियाने तर अले चियाने मुटु ट टवौ लो न टोप्या बिर येसु या सिउ सारी सोनु टक चियाने दर मरियम व म्योहर मिसा त उया सिउ सारी स्वेट चियाने वन तर वसे चियाने मुटु पाचाल कान्टौ खन अले येसिया शरीर अनमरु अचानक व मिसा तसे अनन्यम स्वर्गदूत खन अले वसे मिसा तर ढार येसु ठो च्याने मरु वरा हान्न मावेर छसे झिउ पुर्खा आदम या खट हान लुलाकी गोबेला सैतान आदम व हब्बा त छले याने पाप एट लगेर गोबेला सैतान सोचेर कि हो आ संसार आए मालिक जुडु तर येसु ख्रिस्ट झी पापे लागि एक रुसेसित अले झिउ पाप त चिल्काबिर अले सियाने हान्न माने सैतान नाप विजय प्राप्त हेर आ सैतान या छु शक्ति वा अधिकार झिन्याउने मरु चित्र नम्बर 19 ठ चित्रले छसे खनि कि येसु मुआ उडु गोबेला येसु मुआ वर एक मुनुसे अले उय चेला से न उट खन छम येसुया चेला ठमाना ढार ज येसु मोडु राने विश्वासी मखु यदि ज उय लातुसले डु नकिया चोट थौ पछि ट्याने स्वे डर राछा जकी व ढाठे माओ ख राने ज विश्वासी लिप ठमान येसु ट खन व येसुया लातुसले चौ चोट खन अले धार छ जिउ प्रभु येसु ख येसु न उट जवाफ बिर छ र जुट खनाने विश्वासी र तर धन्य खवट सुना जुट मखसाए विश्वासी चित्र नम्बर 20 आठौ चित्रले सो येसु माने पिनु टक ठ पृथ्वीले चोन व एक मुन्टर दर्शन बिर येसु न ठ चेलाटर ढार आज स्वर्गे ठ बाढ्यावन्त सनाउडु तर छसे ठ खण्डक्क मुन्टर ढाम्यो कि वटे पापे लागि ज क्रुसे बलिदान जिया अले मृत्यु त जित याने ज हान्न माया अले सुना सुना विश्वास यही व जीव आज्ञा पालन यही उय पाप क्षमाजी अले ज नाप स्वर्गे चोने दै चित्रले छसे खनि कि येसु ठ चेलाट टोटाने स्वर्गे वना चौडु निम स्वर्ग दु से चेलाट ढार येसु हान्न ठ संसार ल्याइटने चित्र नम्बर 21 थो चित्रले सो गोबेला छ क्रुस ट खने हो बेला येसु न छौ निम्ति छुया बिर व खट विचार झिजम्मा पापी ख येसु जग सिद्ध व पूर्ण रूप धर्मी म ख येसु सु या अर्थ ठोए ख झी सीमा उठाय व सिट येसु झिउ पापे लागि दण्ड भोगेर अले सिट जब परमेश्वर ना चित्र सोई वो यीशु ना जीव लागी बगया यी बारे सोचे यदि जिसा यीशु त विश्वास र धासा ठोजी पाप न धर्मी जु उठे ख छ ठो सम्बन्धे छु सोच्या चुनाव डु यीशु क्रुसे सिउ ख चिरन चाउ मखु यदि छ विट तिरस्कार याने तापा कवन धासा छनु परमेश्वर न छन् त भ्यामसु मठे ये अठे जियाने ठिनु ए परमेश्वर त विश्वासी चित्र नम्बर 22 आठो चित्रले सो परमेश्वर या वचन न धाई कि ल न्यु किसिम या डु छौ ल यसु या ख धासा म्यौ ल सैतान या ख सैतान या ल टफिना सैतान न एक मुन्त्र जके अले वट उया ल ले वनी वसे सैतान या ल त एक बाला धाने ढाचनी तर बाला कसो व ल गन थेना सिरी व ल नरके थेना सिरी अले लिप परमेश्वर न सैतान व उया डक्क दुष्ट आत्मा तोट व ए ठाय वन छावी अले छ सैतान या लिली वन धासा छ व ए गेउ ठाय नस्त जे आज छत्र एसिया लया बारे ढाय ठोल चिफ्ना अले एक्वे कम मुन्ट जकी ठोले उडु तर एसिया ल परमेश्वर या असल थाय स्वर्ग नाटनी सिरे यदि छ परमेश्वर या लले न्यासी वना स्वर्ग ठने मन दशा सैतान या ल टोटा बिउ यसु ट पछया अले छत्र परमेश्वर न ठाउ पवित्र आत्मा बि व छना प छौ लके वनी अले छन् त साइटाए छन्द यसु या लले लगातार न्यासी हुने त पवित्र आत्मा न सहायता ये छु छ यसु त विश्वास से मन्डु यदि छ यसु त विश्वास से मन्डु सा ठट याने यसु प्रभु ना प प्रार्थना य प्रभु यसु ज छ म पापी म मुनु ख राने स्वीकारे जिउ पाप या जाला पुला बिउ लागि छ क्रुस यसु राने ज विश्वासी प्रभु यसु जित क्षमा य अले जिउ हृदय त पवित्र या बिउ ताकि ज परमेश्वर ना पचने फेमा धन्यवाद यसु जु प्रार्थना जना बिवे लागि आमेन यदि छ थो प्रार्थना त दुने नवन नसे यर धासा आ छ परमेश्वर संतान अले परमेश्वर छौ बाजुडु